नमस्कार, मी विजया सहजराव। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या जागांकरिता भारतीय जनता पार्टीने 4 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्याखेरीज नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले रामराव वडकुते या दोन नवीन चेहऱ्यांचा त्यात समावेश आहे। पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे। 1800 118 797 आणि 9111 2301 2113 या क्रमांकावरून सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत या नियंत्रण कक्षांशी संपर्क साधता येईल। बँका किंवा बिगर बँक वित्तीय संस्थांना कर्ज पुरवठा प्रक्रियेत रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे। रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्यापेक्षा जास्त व्याजदर लावणाऱ्या किंवा इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्था अथवा सावकारांचे परवाने रद्द केले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजारांमध्ये घसरण झाली। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1123 अंकांनी घसरून 79116 बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 385 अंकांनी घसरून 24480 बंद झाला। टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला पहिला उपांत्य सामना आज कोलकात्यात इडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दरम्यान रंगणार आहे। सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल। यंदाच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।